इब्री लोकास पत्र अध्याय 7। हा मल्किसदेक शालेमाचा राजा व परात्पर देवाचा याजक होता। अब्राहम राजास मारून परत आला तेव्हा त्याने सामोरे जाऊन त्याला आशीर्वाद दिला व त्याला अब्राहमाने सर्व लुटीचा दशमांश दिला। तो आपल्या नावाच्या अर्थाप्रमाणे एक तर नीतिमत्वाचा राजा आणि दुसरा शालेमाचा राजा म्हणजे शांतीचा राजा होता। त्याचा बाप, आई, वंशावळ, जन्मदिवस व आयुष्याचा शेवट ही सांगितली नाहीत। या गोष्टींनी जो देवाच्या पुत्रासारखा झालेला तो सतत राहणारा याजक असा ठरतो। तर आता कुलाधिपती अब्राहम याने ज्याला लुटीतील उत्तम वस्तूंचा दशमांश दिला तो केवढा मोठा असावा हे पहा। लेवीच्या संतानांपैकी ज्याला याजक पण मिळते त्यास लोकांपासून म्हणजे अब्राहमाच्या पोटी जन्म घेतलेल्या आपल्या बंधुवर्गापासून नियमशास्त्राप्रमाणे दशमांश घेण्याची आज्ञा आहे। परंतु ज्याचा वंश त्या लोकांपासून नव्हता त्याने अब्राहमापासून दशमांश घेतला आणि ज्याला वचने मिळाली होती त्याला आशीर्वाद दिला। श्रेष्ठाकडून कनिष्ठाला आशीर्वाद मिळतो हे निर्विवाद आहे। इकडे पाहता मर्त्या मनुष्याला दशमांश मिळतात, परंतु तिकडे जिवंत राहणारा आहे अशी ज्याविषयी साक्ष आहे त्याला मिळाले। आणि दशमांश घेणारा लेवी यानेही अब्राहमाच्या द्वारे दशमांश दिलेच असे म्हणता येईल, कारण त्याच्या बापाला मल्किसदेक भेटला त्यावेळेस तो त्याच्या पोटी होता। यावरून ज्याच्या संबंधात लोकास नियमशास्त्र प्राप्त झाले त्या लेवी या याजकपणाने पूर्णता झाली असती तर मल्किसदेकाच्या संप्रदायाच्या दुसऱ्या याजकाचा उद्भव व्हावा व त्याने अहरोनाच्या संप्रदायाप्रमाणे म्हटलेले नसावे याचे काय अगत्य राहिले असते। याजकपण पालटले म्हणजे नियमशास्त्रही अवश्य पालटते। ज्याच्याविषयी हे वचन सांगितले तो ज्या वंशातल्या कोणीही वेदीजवळ काम केले नव्हते अशा दुसऱ्या वंशातला आहे, कारण आपला प्रभू यहुदापासून उत्पन्न झाला हे उघड आहे। त्या वंशातील याजकपणा संबंधाने मोशाने काही सांगितले नाही आणि दैहिक आज्ञेच्या नियमाने नव्हे तर अक्षय्य जीवनाच्या सामर्थ्याने झालेला असा मल्किसदेकासारखा दुसरा याजक झाला। यावरून आम्ही सांगितले ते अधिकच स्पष्ट होते। त्याचविषयी अशी साक्ष आहे,
तू मल्किसदेकाच्या संप्रदायाप्रमाणे युगानुयुग याजक आहेस।
पूर्वीची आज्ञा कमजोर व निरुपयोगी असल्यामुळे तिचा लोप झाला आहे, कारण नियमशास्त्राने कशाचीही पूर्णता झाली नाही आणि अधिक चांगल्या आशेची स्थापना झाली आहे। त्या आशेच्या द्वारे आपण देवाजवळ जातो, ज्यापेक्षा तो शपथे वाचून याजक झाला नाही। ते तर शपथे वाचून याजक झालेले आहेत असे ज्याने त्याचविषयी सांगितले त्याच्या त्या शपथेने हा याजक झाला।
तू युगानुयुग याजक आहे अशी शपथ परमेश्वराने बांधली आणि ती तो बदलणार नाही।
त्यापेक्षा तो अधिक चांगल्या कराराचा जामीन झाला आहे। त्यांना नेहमी टिकून राहण्यास मृत्यूचा अडथळा असल्यामुळे पुष्कळ याजक होऊन गेले, पण हा युगानुयुग राहणारा असल्यामुळे याचे याजकपण आढळ आहे। ह्यामुळे याच्याद्वारे देवाजवळ जाणाऱ्यास हा पूर्णपणे तारण्यास समर्थ आहे, कारण त्यांच्यासाठी मध्यस्थी करण्यास हा सर्वदा जिवंत आहे असाच प्रमुख याजक आपल्याला असणे योग्य होते। तो पवित्र, सात्विक, निर्मळ, पापी जनांपासून वेगळा व आकाशाहून उंच करण्यात आलेला असा आहे। त्याला त्या प्रमुख याजकांप्रमाणे पहिल्याने स्वतःच्या पापांसाठी मग लोकांच्या पापांसाठी प्रतिदिवशी यज्ञ करण्याचे अगत्य नाही, कारण त्याने स्वतःला अर्पिल्याने ते अर्पण एकदाच करून ठेविले आहे। नियमशास्त्र दुर्बळ अशा मनुष्यास प्रमुख याजक नेमिते, पण नियमशास्त्रानंतरच्या शपथेचे वचन युगानुयुग परिपूर्ण केलेल्या पुत्राला नेमिते।